आजचे दैनिक सुभक्तिपरबोध 14 ऑक्टोबर। देव नम्र करून बरे करतो। मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन, मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे त्याच्यातल्या शोकग्रस्ताचे समाधान करीन, मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन। जे दूर आहेत व जे जवळ आहे त्यांना शांती असो, शांती असो, मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो। यशया 57:18-19। मनुष्य हा त्याची बंडखोरी आणि हट्टीपणा या गंभीर रोगाने ग्रस्त असला तरी देव त्याला बरे करील। त्याला कसे बरे केले जाईल? यशया 57:15 सांगते की देव ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठाई बसतो। असे असले तरी यशया 57:17 लोक हे काही नम्र लोक नाही, ते अभिमानी वृत्तीचे निर्लज्जपणे आपापल्या मार्गाचे अनुसरण करीत आहेत। तर मग याचा उपचार कसा केला जाईल? उपचाराचा एकच मार्ग असू शकतो, देव त्यांना नम्र करून बरे करेल। तो त्याचा अभिमान ठेचून त्या रोग्यांना बरा करेल। ज्यांचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे जर असेच लोक देवाच्या वस्तीचा आनंद घेऊ शकतात, यशया 57:15, आणि जर इस्रायल बंडखोरी आणि हट्टीपणा या गंभीर रोगाने ग्रस्त आहे, यशया 57:17, आणि जर देव त्यांना बरे करण्याचे अभिवचन देतो, यशया 57:18, तर मग नम्र करणे हा त्याचा उपचार, अनुतापयुक्त हृदय हे त्याचे समाधान असणे आवश्यक आहे। इर्मायाने ज्याला नवा करार आणि नव्या हृदयाची देणगी म्हटले होते, त्याच बाबतीत भविष्यवाणी करण्याची ही यशयाची पद्धत नाही का? त्याने म्हटले, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्या बरोबर मी नवा करार करेन। मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील। इर्मया 31:31-33। यशया आणि इर्मया दोघेही असे दिवस येत असल्याचे दर्शन पाहतात जेव्हा रोगग्रस्त, आज्ञा न मानणारे व पाषाण हृदय अशा लोकांची अंतर्यामे अलौकिकरित्या बदलून टाकले जाते। यशया बरे होण्याविषयी बोलतो, तर इर्मया त्यांच्या हृदयपटलावर नियमशास्त्र लिहिले जाण्याविषयी बोलतो आणि हेच केल हेच सत्य अशा शब्दात मांडतो। मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालेन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन व तुम्हाला मांसमय हृदय देईन। हेच केल 36:26। याप्रमाणे यशया 57:18 बरे केले जाणे हे नव्या हृदयाचे प्रत्यारोपणाचे एक प्रमुख कार्य आहे। पाषाणरूपी जुने गर्विष्ठ हट्टी हृदय बाहेर काढले जाते आणि त्या ठिकाणी एक नवे मऊ कोमल असे मांसाचे हृदय प्रत्यारोपित केले जाते। एक अशी शस्त्रक्रिया ज्यामध्ये मागील पाप आणि कायमस्वरूपी असे जे पाप याचे स्मरण देऊन ते सहजपणे नम्र आणि अनुतप्त केले जाते। हेच ते चित्त जेथे तो महाप्रतापी ज्याचे नाव पवित्र आहे सर्व काळ वस्ती करेल।